आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरच्या भद्रावती इथं न्यू इरा क्लीनटेक आणि ग्रेटा एनर्जीच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पाचं केलं भूमिपूजन. येत्या 1 एप्रिलपासून फास्टॅग वार्षिक पासचे दर 2.5% वाढणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्कवर भव्य राष्ट्रध्वजाचं लोकार्पण. नागपूरच्या राष्ट्राभिमानाचं प्रतीक ठरेल भव्य राष्ट्रध्वज, फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला. बहुतांश जिल्ह्यांचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर. अमरावती जिल्ह्यात एकात्मिक हवामान जोखीम व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येणार. आता सविस्तर बातम्या. चंद्रपूर इथं न्यू इरा क्लीनटेक कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या ग्रीनफील्ड कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी, मंत्री आशिष जयस्वाल, खासदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती. चंद्रपूर इथं सुमारे 1,650 एकर क्षेत्रावर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया इथं स्टील हब तयार होत आहे. या परिसरात 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून 1 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राष्ट्रकार्य पूर्ण करायचं असेल तर 70-80% स्थानिकांना रोजगार देणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
जे आमचे ब्ल्यू कॉलर जॉब आहेत अशा जॉब करता, टेक्निकल जॉब करता, आजपासूनच आमचे जे आसपासचे गावं आहेत, आमचा जो चंद्रपूर जिल्हा आहे, या जिल्ह्यातल्या मुलांची निवड करून त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्यांनाच इथे नोकरी देणं हे मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तुम्ही निश्चितपणे उत्तम काम करतात, राष्ट्रकार्य करतात, पण राष्ट्रकार्य अपूर्ण राहील जर या ठिकाणी 70-80-90% लोक हे जर लोकल नसले तर हे राष्ट्रकार्य होणार नाही. त्यामुळे राष्ट्रकार्य पूर्ण करण्याकरता आपण पहिल्यांदा हा प्रयत्न करा, या भागातल्या मुलांना ट्रेनिंग द्या.
देशात कोळशाची कमी नाही. विकासासाठी तसंच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कोळशाचा उपयोग होतो. देशाच्या औद्योगिक विकासात कोळशाची भूमिका अतिशय महत्वाची आहे असं केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं. चंद्रपूर आणि भद्रावती या भागात नवीन तंत्रज्ञानयुक्त औद्योगिक कंपनी येत आहे. यातून या भागाचा विकास होईल. दोन्ही कंपन्यांच्या आगमनानं येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसंच दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून 17,000 कोटींची गुंतवणूक भद्रावती इथं येत असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली.
ये दोनों प्रोजेक्ट लगभग 17,000 करोड़ इस एरिया में इन्वेस्ट होगा और इसमें जैसा टेक्निकल विषय बताया, मैं टेक्निकल विषय ज्यादा बताना नहीं चाहता हूं. अमोनिया नाइट्रेट, हाइड्रोजन, ग्रीन स्टील जैसे हाई वैल्यू इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स का उत्पादन होता है. क्योंकि आज भी भारत जो इधर कोल गैसिफिकेशन के द्वारा जो उत्पादन होगा वो सब कुछ हम विदेशों से लाते हैं, विदेशों से डिपेंडेंट है. इसीलिए भारत आत्मनिर्भर भारत बनना है.
या प्रकल्पात दरवर्षी 50 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक कोळशावर प्रक्रिया करून मिथेनॉल, हायड्रोजन, इथेनॉल, युरिया तसंच शाश्वत विमान इंधनासारखी रसायनं तयार केली जाणार आहेत. या प्रकल्पामुळे रसायन आयातीवरील अवलंबित्व कमी होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. पश्चिम आशियाई देशातल्या युद्धामुळे देशातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारीनं वागून देशात गोंधळाचं वातावरण पसरवत असल्याची टीका त्यांनी केली. ते आज आसाममध्ये सिलचर जिल्ह्यातल्या 23,500 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास कामांची दूरस्थ पद्धतीनं पायाभरणी केल्यावर बोलत होते. यामध्ये सिलचरमधील उड्डाणपूल, पाथरकंडी कृषी महाविद्यालयाचा समावेश आहे. आसामच्या युवकांना स्टार्टअपसाठी सहाय्य आणि प्रोत्साहन द्यायला केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पहिला टप्पा आपण काल आसाममध्ये वितरित केला असं मोदी यांनी सांगितलं. रालोआ सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि शेतीचं आधुनिकीकरण यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आखाती देशातल्या युद्धामुळे महाग होत असलेल्या विमान इंधनाचा भार प्रवाशांवर टाकण्याचा निर्णय देशातल्या विमान कंपन्यांनी घेतला आहे. इंडिगो कंपनीनं आजपासून ही आकारणी सुरू केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करताना विमान प्रवाशांना 2500 ते 2300 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. अक्कासा एअरच्या प्रवाशांना उद्यापासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करताना 200 ते 1300 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसनं 10 तारखेपासून इंधन अधिभार वसूल करणं सुरू केलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं येत्या 1 एप्रिलपासून फास्टॅग वार्षिक पासचे दर 2.5% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 3000 रुपयात मिळणारा हा वार्षिक पास आता 3075 रुपयांना मिळणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरात कस्तुरचंद पार्कवर साकारलेला भव्य राष्ट्रध्वज जनतेच्या राष्ट्राभिमानाचं प्रतीक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. नागपूर महानगरपालिका आणि लोकमत वृत्तपत्र समूह यांनी साकारलेल्या 200 फूट उंच भारतीय ध्वजाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, परदेशात त्या त्या देशांचे राष्ट्रध्वज उभारल्याचे दिसत होते. राष्ट्राभिमान जागवण्यासाठी भारतातही राष्ट्रध्वज उभारण्यात यावे अशी मागणी व्हायची, मात्र त्यास फ्लॅग कोडची अडचण येत असे. ती अडचण दूर झाल्यानं देशात भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहेत. नागपुरातील या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर उभारण्यात आलेला हा राष्ट्रध्वज प्रत्येक नागपूरकराचा राष्ट्राभिमान जागवणारा असा आहे. याचं उत्तम आरेखन करण्यात आलं आहे. नागपुरातून अन्य राज्याकडे जाणाऱ्या शहरांचे प्रतीकही येथील भिंतींवर दिसून येत आहेत. या शहरात असा भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आला ते अभिमानास्पद आहे. हा राष्ट्रध्वज बघून देशाभिमानानं ऊर भरून येतो असंही त्यांनी सांगितलं. 2009 कस्तुरचंद पार्क इथं राष्ट्रध्वज उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. 2016 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. या राष्ट्रध्वजाचे वास्तुविशारद शांतनू भाल्ला आहेत. दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राद्वारे 2 दिवसीय कला महोत्सवाचा समारोप आज अभिनेते डॉ नितीश भारद्वाज यांच्या हस्ते स्वादर केल्या जाणाऱ्या महानाट्य चक्रव्यूह यांच्या मंचनानं सायंकाळी होणार आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर यांच्या उपस्थितीत संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की या नाटकांच्या माध्यमातून रामायण महाभारतासारख्या ग्रंथांचा बोध घेऊन त्यातील प्रासंगिकता समाजासमोर आणि नवीन पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या नाटकाचे आतापर्यंत 107 प्रयोग झाले असून हिंदी नाटकाच्या श्रंखलेत हे नाटक मैलाचा दगड ठरला आहे अशी प्रतिक्रिया भारद्वाज यांनी व्यक्त केली. अध्यात्म हे अभिनयात आणि आयुष्यात उतरवलं पाहिजे असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
ज्ञान म्हटलेलं आहे ते ऑफ करायची गरजच नाही, त्याला आपल्या आयुष्यात उतरवायला पाहिजे. तरच त्याचा उपयोग आहे, तरच त्याचं महत्व आहे. कुठलंही अध्यात्म हे फक्त ऍक्टिंगसाठी नसतं. कित्येक लोक ऍक्टिंग करत नाहीत पण त्याच्या जीवनात अध्यात्म आहे. तर ते कसं आलं, वाचन करून आलं. वाचल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्याला कळतं की असं वागलं पाहिजे.
मराठीमध्ये रामायण महाभारतावर बहुतांश समीक्षात्मक लेखन झालं असून इरावती कर्वे यांचं युगांत, दुर्गा भागवत यांचं व्यासपर्व हे ग्रंथ वाचनीय असल्याचंही त्यांनी सांगितलं. विदर्भात उन्हाचा तडाखा वाढत असून बहुतांश जिल्ह्यांचं तापमान हे 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे. आज अमरावती इथं सर्वात जास्त 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून विदर्भामध्ये अकोला इथं 41.5 अंश सेल्सिअस तर वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर इथं 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. नागपूरचं आजचं तापमान 39.4 अंश सेल्सिअस होतं. दरम्यान अमरावती जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेचं संकट आणि हवामान बदलाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन आता अधिक सतर्क झालं असून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सज्ज झालं आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अमरावती आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं गृहमंत्रालय, भारत सरकार, GIZ आणि आर्द्रा इंडिया यांच्या सहकार्यानं जिल्ह्यात एकात्मिक हवामान जोखीम व्यवस्थापन इन्क्रीस हा विशेष प्रकल्प राबवण्यात येत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरच्या भद्रावती इथं न्यू इरा क्लिनटेक आणि ग्रेटा एनर्जीच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पाचं केलं भूमिपूजन. येत्या 1 एप्रिलपासून फास्टॅग वार्षिक पासचे दर 2.5% वाढणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्कवर भव्य राष्ट्रध्वजाचं लोकार्पण, नागपूरच्या राष्ट्राभिमानाचं प्रतीक ठरेल भव्य राष्ट्रध्वज, फडणवीस यांचं प्रतिपादन, आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला, बहुतांश जिल्ह्यांचं तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर, अमरावती जिल्ह्यात एकात्मिक हवामान जोखीम व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.